श्रीमरुत्तरचरित्रस्य रुद्रऋषिः महासरस्वती देवता अनुष्टुप् छन्दः भीमाशक्तिः भ्रमरीबीजम् सूर्यस्तत्त्वम् सामवेदस्वरूपम् महासरस्वती प्रीत्यर्थे उत्तरचरित्रपाठे विनियोगः ध्यानम् घण्टाशूलकलानि शङ्खमुसले चक्रम् धनुःसायकम् हस्ताब्जैर्दधतीम् कनान्दविलसच्छीताम् शुतुल्यप्रभाम् गौरीदेहसमुद्भवाम् त्रिजगतामाधारभूताम् महा पूर्वामन्त्रसरस्वतीमनुभजे शुम्भादिदैत्या पुरा शुम्भनिशुम्भाभ्यापसुराभ्याम् शचीपतेः त्रैलोक्यम् यज्ञभागाश्च कृतामदबलाश्रयात् तादेव सूर्यताम् तद्वतु अधिकारम् तथैन्दवम् कुबेरमथयाम्यम् च चक्राते वरुणस्य च तावेव पवनद्धिम् च शक्रतुर्वह्निकर्म च ततो देवा विनिर्धूता भ्रष्टराज्या पराजिताः कृताधिकारास्त्रिदशास्ताभ्याम् सर्वे निराकृताः महासुराभ्याम् ताम् देवीम् संस्मरन्त्यपराजिताम् तयास्माकम् वरो दत्तो यथापत्सुस्मृताखिलाः भवताम् नाशयिष्यामि तत्क्षणात् परमापदः इति कृत्वा मतिम् देवा किमभवतम् नगेश्वरम् जग्मुस्तत्र ततो देवीम् विष्णुमायाम् प्रतिष्ठुः देवा ऊचुः नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततम् नमः नमः प्रकृत्यै भद्रायै नियतः प्रयता स्मताम् रौद्रायै नित्यायै गौर्यै धात्र्यै नमो नमः ज्योत्स्नायै चेन्द्ररूपिण्यै सुखायै सततम् नमः कल्याण्यै प्रणतामृद्ध्यै सिद्ध्यै कुर्मो नमो नमः नैरृत्यै भूहृतायै लक्ष्म्यै सर्वाण्यै ते नमो नमः दुर्गायै दुर्गपारायै सारायै सर्वकारुण्यै ख्यात्यै तथैव कृष्णायै धूम्रायै सततम् नमः अतिसौम्यातिरौद्रायै नतास्तस्यै नमो नमः नमो जगत्प्रतिष्ठायै देव्यै कृत्यै नमो नमः या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शक्तिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु चेतनेत्यभिधीयते नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु क्षुधारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु छायारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु तृष्णारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु क्षान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु जातिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु लज्जारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु कान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु वृत्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 या देवी सर्वभूतेषु स्मृतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु तुष्टिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु भ्रान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः इन्द्रियाणामधिष्ठात्री भूतानां चाखिलेषु या भूतेषु सततं तस्यै व्याप्तिदेव्यै नमो नमः चिद्रूपेण या कृत्स्नम् एतद्व्याप्यस्थिताः जगत् नमस्तस्यै 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 नमो स्तुतासुरैः पूर्वमभीष्टसं तथा सुरेन्द्रेण दिनेषु सेविता करोतु सा नः शुभहेतुरीश्वरी शुभानि भद्राण्यभिगन्तु चापदः या साम्प्रतं चोत्थ तदैत्यतापि तैरस्माभिरीशा च सुरैर्नमस्यते യാചസ്മൃതാ ദക്ഷണമേവ കൽകിനഃ സർവാപദോ ഭക്തിവിനമ്രമൂർത്തിഭിഃ. ഋഷിരുവാച ഏവം സ്തവാദിയുക്താനാം ദേവാനാം തത്ര പാർവതീ സ്നാതുമഭ്യാജയൂതോ ജയ ജാഹ്നവ്യാ നൃപനന്ദന. സാബ്രവീത്താം സുരാം സുഗ്രൂർഭവദ്ഭിഃ സ്തുജതേത്ര കാ ശരീരകോശതശ്ചാസ്യാഃ സമഭൂതാബ്രവീത് ശിവ. സ്തോത്രം മമൈതത് ക്രിയതേ ശുംഭദൈശ്ചരാകൃതൈഃ ദേവൈഃ സമേതൈഃ സമരേ നിശുംഭേന പരാദിതൈഃ ശരീരകോശാത്യത്തസ്യാഃ പാർവത്യാരിഹി സ്മൃതാംബികാ കൗശികീതി സമസ്തേഷു തതോ ലോകേഷു ഗീയതേ. തസ്യാം നിർഗതായാം തു പൃഷ്ടാഭൂത് സാപി പാർവതീ കാലികേതി സമാഖ്യാതാ ഹിമാചലകൃതാശ്രയ തതോ ം പരം രൂപം ബിഭ്രാണാം സുമനോഹരം ദദർശ ചണ്ഡോ മുണ്ഡശ്ച ഭൃത്യൈ ശുംഭരിശുംഭയോ ആഭ്യാം ശുംഭായ ചാഖ്യാത അതീവ സുമനോഹരാ. കാവ്യാസ്തേ സ്ത്രീ മഹാരാജ ഭാസയന്തി ഹിമാചലം നൈവ താദൃക്വചിത്രൂപം ദൃഷ്ടം കേനചിദുത്തമം ജ്ഞായതാം കാവ്യസം ദേവീ ഗൃഹ്യതാം ചാസുരേശ്വര. സ്ത്രീരത്നമരിചാർവംഗീ ദ്യോതയന്തി ദിശസ്ത്രിശാ സാധുതിഷ്ഠിരൈത്യേന്ദ്രാഷ്ടുമർഹതി ജ്ഞാനിരത്നാനി മണയോ ഗജാശ്വാദീ വൈ പ്രഭോ. തൈലോക്യേ സമസ്താനി സാമ്പ്രതം ഭാന്തി തേ ഗൃഹേ ഐരാവതസ്തമാനീതോ ഗജരത്നം പുരന്തരാ പാരിജാതദരുച്ചായം തഥൈവോച്ചൈശ്രവാഹയ വിമാനം ഹംസസംയുക്തം ഏതത്തിഷ്ഠരിതേങ്കണേ രത്നഭൂതവിഹാനീതം യദാസീത് മേധസോദ്ഭുതം നിധിദേശമഹാപദ്മഃ സമാനീതോ ധനേശ്വരഃ. കിഞ്ചൽക്കിരീന്ദരൌ ചാപ്തി മാലാമംലാനുപങ്കജാം ക്ഷത്രം തേ വാരുണങ്കേഹേ കാഞ്ചനസ്രാവിതിഷ്ഠതി തഥായം സ്യന്ദനവരോ യപുരാസീത് പ്രജാപതേഹേ മൃത്യോരുക്രാന്തിദാ നാമ ശകിരീശത്തജാകൃതാ പാശഃ സലിലരാജസ്യ ഭ്രാതുസ്തവ പരിഗ്രഹേ നിശുംഭസ്യാദ്യജാതാശ്ച സമസ്താ രത്നജാതയഃ വന്ദിര വിദദൌ തുഭ്യമദ്ദിശൌചേ ച വാസസീ. ഏവം ദൈത്യേന്ദ്രരത്നാനി സമസ്താൻ ന്യാഹൃതാനി തേ സ്ത്രീരത്നമേഷാ കല്യാണി തയാ കസ്മാന്ന ഗൃഹ്യതേ. ഋഷിരുവാച നിശമ്യേതി വചഃശുംഭഃ സ തദാ ചണ്ഡമുണ്ഡയോഃ പ്രേഷയാമാസ സുഗ്രീവം ദൂതം ദേവ്യാ മഹാസുരം ഇതി ചേതിദ വക്തവ്യാസാ ഗത്വാ വചനാന്മവ യഥാ ചാക്ഷേതി സംപ്രീത്യാ തഥാ കാര്യം തയാ ലഘു സതത്ര ഗത്വാ ജത്രാസ്തേ ശ शिरोद्देशे शोभने सा देवीतां तदप्राश्लक्ष्णं मधुरया गिरा दूत उवाच शुंभस्त्रैलोक्ये परमेश्वर दूतोऽहं प्रेषितस्तेन तत्सकाशमिहागतः अव्यागताज्ञः सर्वासु यः सदा देवयोनिषु निर्जिताखिल दैत्यादिः स यदा शृणुष्व तदु मम त्रैलोक्यमखिलम् मम देवावशानुगाः यज्ञभागानकम् सर्वान् उपास्यामि पृथक् पृथक् त्रैलोक्ये वररत्नानि मम वश्यान्यशेषतः तथैव यजरत्नम् च कृत्वा देवेन्द्रवाहनम् क्षीरोदमथनोद्भूतमष्टरत्नम् महामरैः उच्चैश्रवसंज्ञम् तत्प्रणीत्य समर्पितम् यानि चान्यानि देवेषु गन्धर्वेषु रगेषु च रत्नभूतानि भूतानि तानि मय्येव शोभने श्रीरत्नभूताम् त्वाम् देवीम् लोके वल्यामके वयम् सात्तमस्मानुपागच्छा यतो रत्नभुजो वयम् माम् वा ममानुजम् वापि द्विशुम्भमुरुविक्रमम् भजत्तम् चञ्चलः वाङ्गी रत्नभूतासि मयि यतः परमैश्वर्यमतुलम् प्राप्स्यते मत्परिग्रहात् एतद्बुद्ध्या समालोच्य मत्परिग्रहताम् व्रजा ऋषिरुवाच इत्युक्ता सा तदा देवी गम्भीराम् तस्मिता जगौ दुर्गा भगवती भद्रारिरेदम् धार्यते जगतु देव्युवाच सत्यमुक्तम् त्वजानात्र मिथ्या किञ्चित् प्रयोदितम् त्रैलोक्याधिपतिः शुम्भो निशुम्भश्चापि तादृशः किम् त्वत्र यत्प्रतिज्ञातम् मिथ्या तत् क्रियते कथम् श्रूयतामल्पबुद्धित्वा प्रतिज्ञाया कृता पुरा यो माम् जेति सङ्ग्रामे यो मे दर्पम् व्यपोहति यो मे प्रतिफलो लोके स मे भर्ता भविष्यति तदागच्छतु शम्भोऽत्र शुम्भो वा महासुरः माम् जित्वा किम् चिरेनात्र पाणिगृह्णातु मे लघु दूत उवाच अवलिप्तासि मैनौ त्वम् देवि ब्रूहि ममाग्रतः त्रैलोक्येकः मामुस्तिष्ठेदग्रे शुम्भनिशुम्भयोः अन्येषामपि दैत्यानाम् सर्वे देवानवैयुधि तिष्ठन्ति सम्मुखे देवी किम् पुनस्त्री त्वमेकिका इन्द्राद्याः सकला देवास्तस्थुर्येषाम् न संयुगे शुम्भादीनाम् कथम् तेषाम् ప్రజాస్తి సమ్ముఖం సాత్వం గచ్చ మయైవోక్త పార్శ్వం శుంభ నిశుంభయో కేశాకర్షణ నిర్ధూత గౌరవామాగమిష్యసి దేవ్యువాచ. ఏమేతద్బలీ శుంభో నిశుంభశ్చాతి వీర్యవాన్ను కిం కరోమి ప్రతిజ్ఞామి యదనాలోచితా పురా సత్తం గచ్చమయోక్తం తే యదే తత్సర్వమాదృతః తదా చక్ష్మాసురేం రాజా సత్యయుక్తం కరోతు తదు. ఇది శ్రీ మార్కండేయ పురాణే సావల్లికే మన్వంతరే దేవీ మహాత్మ్య దేవ్యాదూత సంవాదో నామ పంచమోధ్యాయ. తస్యామలస్య స్థిరా చిత్తాంగోరుగమండపే గిరిసుదానృత్యం విధత్తే సదా వాణీ వక్త్రసరోరుగే జలధియా గే గే జగన్ మంగళా. శాంతి శాంతి శాంతి.